नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. सेवा आणि सुशासन म्हणजे भौशिक सेवा आणि सुशासन या मंत्रान मार्गदर्शित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवूक अथक प्रयत्न करता. सेवा पर्व या मालिकेत मोदी सरकारान स्वच्छ भारत मोहिमेवरवी प्रत्येक नागरिकाची जीण कशी बदलल्या ते पळूया. देशात स्वच्छ भारत अभियान सुरू जाले 2 ऑक्टोबर 2014 वर्षा. महात्मा गांधीजी हांणी स्वच्छ भारताचे पहिले सपन पुराय करपाक स्वच्छ भारत अभियान म्हणजे SBM भारत सरकारान 2 ऑक्टोबर 2014 वर्षाक चालीक लायले. हातून उक्ताडार शौचाक वचप बंद करप आणि घनकोयर व्यवस्थापन सुधारून शौचमुक्त म्हणजे ODF गावां निर्माण करपाक सुरू केली एक देशव्यापी मोहीम असा. जर कृत्रिम बुद्धिमत्ता वेगान वाढटा तर नियमांनी त्याच पद्धतीन धाव घेऊक जाय असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हणा. आज नवी दिल्लीत विकसित भारत आणि फ्रंटियर टेक रिपॉझिटरी खातीर AIच्या रोडमेपावेल्या नीती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करताना अर्थमंत्र्यांनी हे सांगले. रावपाक बरी शारां असपाची गरज अधोरेखित करताना सीतारामन हांणी अधोरेखित केले की AI इन सिटू सोल्युशन्स प्रदान करपाक आणि लोक दसकापासून वाट पळोवपी उपाय दिवपाक सक्षम असात.
AI probably is capable of giving us in situ solutions without having to remove people from where they are but keep them there but give them the solutions which has been waiting for decades.
Electronics and IT mantri Ashwini Vaishnaw ani Niti Aayogache CEO BVR Subramanyam he ya karyavali upasthit ashile. मेळाव्यात उलयताना वैष्णव हांणी फुडारातल्या तंत्रज्ञानांत प्रभुत्व मेळोवपाची आणि प्रतिभा पायपलाईन विकसित करपाच्या गरजेचेर भर दिलो. जग अशांततेत असा हे अधोरेखित करताना मंत्र्यान म्हणे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला भारत वेगान वाढटा. आजच्या भारताचा विकास सर्वावश्यक असा घटमूट तंत्रज्ञानाच्या आधारान घटमूट असा.
अगले साल फेब्रुवरी में AI इम्पैक्ट समिट होगा. इसकी तैयारी के लिए नीति आयोग की तरफ से पूरे देश भर के सभी जिलों के साथ ग्राउंड लेवल पे जो काम हो रहा है एग्रीकल्चर में, हेल्थ केयर में, एजुकेशन में, उसको लेके समागम किया गया और जो बेस्ट प्रैक्टिसेस हैं उनको सबके साथ शेयर किया गया.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज अभियंता दिसा निमतान भारतरत्न M.Visvesvaraya हांका आदरांजली ओपली. सोशल मीडिया पोस्टात मोदी हांणी म्हणे की विश्वेश्वरयाच्या प्रतिभेन भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रात अमीट छाप सोडल्या. या महिन्याच्या 3 तारखेक GST काउन्सिलान नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांची मालिका जाहीर केली. जाका लागून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर कपात करून सामान्य मनशाक व्हड थाकाय मेळ्या. परिषदेन 2500 रुपया परस चढ विक्री मूल्य नाशिल्ल्या पादत्राणांचेर GST 12% वेल्यान 5% केला. सरकारान लाकूड गुणे आणि धातूपासून केल्ल्या मूर्तीवेलो कर दर 5% मेरेन कमी केला जो आधी 12% स्लॅबाचो भाग आशिल्लो. निफ्टी हे मध्यम प्रमाणात आज तेजीत आशिल्ले. निमणो अहवाल आयलो तेन्ना सेन्सेक्स 139 अंकांनी घसरून 81,766 आणि निफ्टी 50 अंकांनी घसरून 25,063 बंद झालो. क्षेत्रीय आघाडीचेर रियल्टी, इंडस्ट्रीयल आणि टेलिकम्युनिकेशन सर्वाधिक तेजीत आशिल्ले. दुसरेकडेन IT पॅक, फार्मा आणि ऑटोत विक्री दिसून आयली. 66 वर्षां आधी सुरू झाली एक यात्रा जी आज लेगीत दर एका काळजात जिती असा. त्यो काणयो कथा जातून नाते बंद जोडले. ती पात्रां जाणी आमकां जिणेचे मुखेल धडे दिले आणि ते खीण जाणी परिवारा वांगडा वाटून यादस्तीक थाले. दूरदर्शन फक्त एक चॅनल न्हय तर यादींचो आरसो. भारताच्या आनंदकुमार विलकुमार हांणी स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपात देशातले पहिले सिनियर पदक जिंकून इतिहास निर्माण केलो आणि 500 मीटर+D स्प्रिंटात कांस्य पदक मिळले. भारतीय हवामान खात्यान कोकण, गोय, बिहार आणि उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतात व्हड ते सामको व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि उत्तराखंड हांगा आज अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आणि इतल्यान आयच्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबर आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.